प्रेषितांची कृत्य अध्याय 20। जेव्हा गोंधळ थांबला तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलाविले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला। मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला। मग पौल ग्रीसला आला। त्या ठिकाणी तो 3 महिने राहिला। पौल सूर्याला समुद्रामार्गे निघाला असता यहुदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला। हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरविले। त्याच्याबरोबर काही लोक होते, ते असे बिरिया शहराचा पुर्राचा मुलगा सोपत्र, थेसलिनिका येथील अरिस्थार्क व सकून, दर्बे येथील गयास आणि तिमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते। ही माणसे आमच्या पुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली। बेखमीर भाकरीच्या यहुदी सणानंतर आम्ही फिलिप्पी येथून समुद्र मार्गे निघालो आणि 5 दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे 7 दिवस राहिलो। मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला, कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता। तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहिला। वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते। युतुक नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता। पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अमल चढला की तो 3 मजल्यावरून खाली पडला। जेव्हा त्याला उचलले तेव्हा तो मेलेला आढळला। पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्याला आपल्या हाताने कवेत धरून म्हणाला,
चिंता करू नका, त्याच्यात अजून जीव आहे।
मग पौल वर गेला, त्याने भाकर मोडली व ती खाल्ली। पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला। त्या तरुणाला त्याने जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले। तेथून आम्ही पुढे निघालो व आसाया नगरी समुद्रामार्गे निघालो। तेथे आम्ही पौलाला घेणार होतो। त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे। जेव्हा आम्हाला तो आसा येथे भेटला तेव्हा आम्ही त्याला जहाजात घेतले आणि आम्ही मितुलेनाला गेलो। दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियासमोर आलो। मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि 1 दिवसानंतर मिलेतला आलो, कारण पौलाने ठरले होते की इफिस येथे थांबायचे नाही। आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते। तो घाई करीत होता, कारण शक्य झाल्यास 50व्या दिवसाच्या सणासाठी त्याला येरुसलेम येथे राहावयास हवे होते। मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडील जणांना बोलावून घेतले। जेव्हा ते आले तेव्हा तो त्यांना म्हणाला,
आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हाला माहीत आहे। मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली। यहुदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली। जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हाला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही हे तुम्हाला माहीत आहे। आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागे पुढे पाहिले नाही। पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहुदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्षी दिली। आणि आता आत्म्याच्या आज्ञेने येरुशलेमला चाललो आहे आणि तेथे माझ्या बाबतीत काय घडेल हे माहीत नाही। मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो। तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो। मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे। प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे। ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल, दयाळूपणाबद्दलची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे। राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधी दिसणार नाही हे आता मला माहीत आहे। म्हणून मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे। देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागे पुढे पाहिलेले नाही। तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची ज्यांना देवाने तुम्हाला दिलेले आहे त्यांची काळजी घ्या। कळपाची देवाच्या लोकांची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. मला माहीत आहे की मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाही. तुमच्या मधून सुद्धा लोक उठतील, चुकीचे असे तुम्हाला शिकून आपल्या मागे घेऊन जातील. यासाठी सावध रहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले 3 वर्षे डोळ्यात आश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही, हे आठवा. आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यायला समर्थ आहे. मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या, हे तुम्हाला चांगले माहीत आहे. अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वतः म्हणाला, घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.
आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले. ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. ते पुन्हा त्याला कधी पाहू शकणार नाहीत या वाक्याने त्यांना फार दुःख झाले. मग ते त्याला जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.